साक्षीच्या रूपात मी सदा विद्यमान राहिलो आहे आणि भविष्यात सुद्धा मीच राहणार आहे. मी सृष्टीची उत्पत्ती पाहिली आहे आणि तिचा अंतही. युग वर्ष दिवस आणि तास हे सगळे माझ्याच विराट रूपाचे अंश आहे आणि त्याच अंशातून एक कथा जी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे नाव आहे रामायण. रामायण एक अशी कथा जिच्या ऐकण्याने जन्म जन्मांतरचे दुःख दूर होतात, पापाचा नाश होतो. ज्या कथेचे नायक आहे प्रभू श्री रामचंद्र, ज्यांचे कमळासारखे नेत्र आहे ते श्री राम सर्व पापांचा नाश करणारे आहे, शरणी आलेल्यांची दुःख दूर करणारे आहे. कशी अद्भुत लीला आहे त्यांची. श्री रामाची लीला जी मी पाहिली आहे ती तर श्री रामाच्या जन्माच्याही आधी खूप आधी सुरू झाली होती. मी पाहिली आहे ब्रह्माचे सुपुत्र महर्षी पुलत्स्यची चमत्कारिक लीला आणि त्यांचे योगबळ. मी पाहिले आहे पुलत्स्यचे सुपुत्र विश्रवचे तपोबळ आणि मी साक्षी आहे त्यांचे पुत्र लंकापती रावणाच्या उदय आणि अस्ताचे.
पिताश्री, हे कुणाचे विमान जात आहे?
पुत्र, हे विमान कुबेराचे आहे.
तर असे विमान माझ्याकडे का नाही?
कुबेर हा अलकापुरीचा सम्राट आहे पुत्र, म्हणून त्याच्याकडे विमान आहे आणि विमान तर शासन करणाऱ्याकडेच शोभते.
एक भाऊ अलकापुरीचा सम्राट बनून विमानात विचरण करतो आहे आणि दुसरा भाऊ जो आश्रमात राहतो आणि जीवनाची साधारण आवश्यकताही पूर्ण होत नाही, हा कसला न्याय आहे पिताश्री? स्वतःच्याच मुलांमध्ये असा भेदभाव का केलात आपण?
हा भेदभाव मी नाही केला. कुबेरानं देवांना प्रसन्न करून धनपतीचे पद प्राप्त केले आहे.
जरी त्याने देवतांच्या पायावर पडून सत्ता प्राप्त केली असेल तरी माझ्याकडे शक्ती आहे आणि मी या शक्तीच्या बळावर सत्ता काढून घेण्यात विश्वास करतो. म्हणूनच आता कुबेराच्या सत्तेवर माझाच अधिकार असेल आणि जर देवता माझ्या विजयाच्या मार्गात आले तर तेही माझ्या क्रोधापासून वाचणार नाहीत. त्यांना कुणीही वाचू शकत नाही.
रावणने आपल्या अहंकारात चूर होऊन फक्त कुबेर आणि देवतांचीच नाही तर यमराजांचीही सत्ता प्राप्त केली. एके दिवशी त्याने यमराजाला आवाहन देत यमलोकावर आक्रमण केलं.
तर मृत्यूचे स्वामी आहात ना यमराज, तर वाचव स्वतःला, वाचव आपल्या सिंहासनाला.
सावधान रावण, हे विसरू नकोस की मी मृत्यूचा देवता आहे. आणि तू मला आव्हान देऊन स्वतः आपल्या मृत्यूचे कारण बनत आहेस.
माझ्यापेक्षा श्रेष्ठ या सृष्टीवर कोणीच नाही. जर मला थांबू शकत असेल तर
आणि अशा तऱ्हेने रावणाच्या अत्याचाराने भयभीत होऊन यमराजांनाही आपले सिंहासन सोडून पळून जाण्यास भाग पडलं. रावणाचे अत्याचार दिवसांदिवस वाढतच चालले होते. त्याने ऋषीपुत्री वेदवती बरोबर बळपूर्वक विवाह करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वेदवती हवनकुंडच्या समोर बसली होती. तर काय त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर विष्णू भक्त वेदवतीवर पण कब्जा केला?
रामाय